नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारताचो हाज कोटा 2014 136,000 वेल्यान 2025 175,000 मेरेन वाडयला. सोशल मिडिया पोस्टांत अल्पसंख्यांक वेव्हार मंत्रालयान म्हळां की ते ह्या वर्सा मुख्य कोट्या अंतर्गत 122,000 परस अधिक यात्रेकरूं खातीर हाज समिती ऑफ इंडिया मार्फत वेवस्था वेवस्थापीत करतले. मंत्रालयान अशेंय म्हणलें की सावदी अरेबियाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाण उड्डाण येरादारी, मिना कॅम्प, निवास आनी सेवा सयत सगळ्यो आवश्यक तयारी पुराय केल्या. हेर कोटा सदच्या प्रमाण खासगी टूर ऑपरेटर्सांक वाटप केला. मंत्रालयान मुखार नमूद केला की सद्याच्या सावदी नियमाप्रमाण तांणी 800 परस अधिक ऑपरेटर्सांक 26 संयुक्त हाज ग्रुप ऑपरेटर्स एकत्रित केला आनी तांकां कोटा पयलींच वितरीत केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हिमाचल प्रदेशांतल्या नागरिकांक हिमाचल दिसाच्यो शुभेच्छा दिल्या. सोशल मिडिया पोस्टांत मोदी हांणी बरयला की हे राज्य ताच्या वैभवशाली संस्कृती खातीर प्रसिद्ध आसा आनी हांगाचे लोकांची आपले कठोर परिश्रम, प्रतिभा आनी शौर्या खातीर ओळख आसा. तांणी ह्या विशेष प्रसंगार सगळ्या नागरिकांच्या जिणेंत आनंद, समृद्धी आनी भलायकी खातीर शुभेच्छा दिल्यात. हरियाणातल्या जमीन वेव्हाराकडे संबंधित मनी लॉन्ड्रींग चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय ईडी ज्येष्ठ काँग्रेस फुडारी प्रियांका गांधी वाड्रा हांचो घरकार रॉबर्ट वाड्रा हांची चौकशी करता. हो खटलो वाड्रा हांच्या कंपनीन गुरुग्रामात जमीन खरेदी केल्ल्याकडे संबंधित आसा. ताचे आदी सकाळी वाड्रा एजन्सी मुखार हाजीर रावपाक राष्ट्रीय राजधानीतल्या ईडी कार्यालयात पावले. डिजिटल अटक प्रकरणात सहभागी आशिल्ल्याच्या कारणान केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयन 4 जणांक अटक केल्या. ऑपरेशन चक्रपास अंतर्गत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आनी राजस्थाना सयत 4 राज्यांत 12 सुवातींनी व्यापक शोध मोहीम राबयली. सीबीआयन एका निवेदनात म्हळां की राजस्थानातल्या झुंझुनूत सायबर पुलीस स्टेशनात नोंद केल्लो गुन्यांव तांणी ताब्यात घेतला, जंय वेगवेगळो कायदो अंमलबजावणी संस्थाचे कर्मचारी आशिल्ल्याचे भासून सायबर गुन्यांवकारांनी पिडितेक 3 म्हयन्या परस अधिक काळ डिजिटल पद्दतीन ताब्यात दवरिल्ले. या काळात पिडितेकडल्यान 42 वेळा खंडणी वसूल केली, ज्याची एकूण किंमत 7.67 कोटी रुपया परस चड आसा. ह्या छाप्यांत बँक खात्याचे तपशील, डेबीट कार्ड, चेकबूक आनी डिजिटल उपकरणां सयत व्हडा प्रमाणांत साहित्य जप्त केलां. दिल्ली सरकारान राष्ट्रीय राजधानींतल्या सगळ्या शाळांक अवाजवी फी आकारणी आनी पालक आनी विद्यार्थ्यांच्या छळाच्या कागाळी विरुद्ध नोटीसी जारी केल्यात. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमाकडे उलयतना दिल्लीची मुख्यमंत्री रेखा गुप्ता हांणी सांगले की खंयच्याच शाळेक खंयच्याय पालकाक वा भुरग्याक त्रास दिवपाचो, शाळेंतल्यान काढून उडोवपाची धमकी दिवपाचो वा सामान्य शुल्क वाडोवपाचो अधिकार ना. अशी कसलीच कृती राज्य सरकार सोसचे ना अशें तिणें सांगले. शाळेच्या शुल्कांत खंयचीय वाड जाल्यार सद्याच्या नेम आनी कायद्या भितर करपाक जाय आनी खंयच्याय शाळेन हाचो भंग केल्यार ताचे परिणामाक तांकां तोंड दिवचें पडटलें अशें तांणी शिटकायलां. जपानी शैलींतले एनिमेशन, कॉमिक्स आनी डिजिटल वर्टिकल स्टोरी टेलिंग सर्त आयज बेंगळुरूंत VVN पदवी महाविद्यालयांत जातली. मिडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडिया म्हळ्यार MEIN वेव्स उपक्रमाचो भाग म्हणून ही सर्त आयोजीत केल्या. वेव्स एनिमे आनी मंगा सर्त ही भारतातली पयली राष्ट्रीय माची जी जपानी शैलींतले एनिमेशन, कॉमिक्स, डिजिटल वर्टिकल स्टोरी टेलिंग, वेबटून, मूळ पात्रांचे पोशाख सादरीकरण आनी व्हॉयस एक्टिंग ह्या 5 गतिमान श्रेणींत भारतीय आयपीचो सोद घेता आनी ताचो प्रचार करता. अंदू जून ते सप्टेंबर मेरेन नैऋत्य मॉन्सून हंगामात पावस सामान्य परस चड आसपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. आयज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांक म्हायती दितना IMD महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा हांणी म्हळें की पावसाच्या हंगामात ईशान्य, वायव्य आनी दक्षिण द्विपकल्पीय भारतांतलो कांय भाग वगळून जंय सामान्यपेक्षा कमी पावस पडपाची अपेक्षा आसा. मॉन्सून हंगामात तटस्थ एल निनो परिस्थिती कायम उरपाची शक्यताय आसा अशें तांणी सांगले. 15व्या हॉकी इंडिया दादल्यांच्या वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशीप 2025 आयज सांज वेळा उत्तर प्रदेशांतल्या झांसी हांगा जावपी मॅचींत मध्य प्रदेश पंजाबा आड खेळटले. सांज वेळा 7 वरांचेर ही मॅच सुरू जातली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर. नमस्कार.